आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे, त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
विरोधकांनी सभागृहात चर्चा होऊ द्यावी, मात्र त्यांना चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेत आजही गदारोळ कायम राहिला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच घोषणाबाजी सुरू झाली. सभापती ओम बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना कामकाज चालू द्यायची विनंती केली. धोरण विचारांमध्ये मतभेद असू शकतात, पण ते विचारांमधूनच व्यक्त व्हायला हवेत. देशाला सभागृहांचं कामकाज चालताना बघायचं आहे असं ते म्हणाले. प्रश्नोत्तराचा तास चालू द्यायची विनंती त्यांनी केली, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने सभागृहात आपल्या पेहरावावरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा मुद्दा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांनी उपस्थित केला. त्यावर इतर सदस्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी अशी सूचना अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी केली. मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यामुळे त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. सध्या रेल्वेची जवळपास 89% तिकीटं ऑनलाईन बुक होत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. लोकसभेत आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मांडलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत केरळचं नाव बदलून केरळम असं करण्यासंबंधीचं विधेयक मांडतील. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकही आज चर्चा आणि संमतीसाठी मांडण्यात येणार आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनांसाठी योग्य नसून तिथं आंदोलनांची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडून घेतली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारवायांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा या कायद्यानं घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 पदं रिक्त आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला. मुख्यमंत्री विजय यांनी हा प्रस्ताव मांडताना सांगितलं की लोकसंख्येवर यशस्वी नियंत्रण ठेवणाऱ्या राज्यांवर मतदार पुनर्रचनेचा प्रतिकूल परिणाम होता कामा नये ही काळजी घेणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावात याला पाठिंबा दिला आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या सिरमोर जिल्ह्यामध्ये गटलोग इथं गाडी खोल दरीत कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, परंतु आज राज्यात विविध ठिकाणी हवामानात सुधारणा झाली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये दरड कोसळल्यानं बंद पडलेले रस्ते पुन्हा सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राजस्थानात 5 जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि उज्जैन इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. 4 जिल्ह्यातल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 24 तासातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांसह प्रयागराजमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशामध्ये बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.